సంసిద్ధం స్వరూపానంద సద్గురుం పావనం పరమం శాంతం పావసేవాసినం సోహం సిద్ధి సుసంపన్నః నాదసంధాన సంస్థితః వీతరాగో విశేషశ్చ శ్రీగురు పాతు మాం భవే జ్ఞానేషాంఘ్రి సరోజలుద్ధమథుప స్వామీ స్వరూపాంకితః వచనానుభూతిపథిక సాక్షీ స్వయం కాపడీ గార్హస్థే కిల ఏకనాథ సదృశో వృత్తౌ తుకారామవత్ సోహం యోగరతం కృతార్థచరితం వందే యతిం మాధవం స్వామీ మాధవనాథవల్లభమథో వైరాగ్యరత్నాకరం ప్రేమా భక్త సుశాంత దాంత సృతం ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధశుచిత్వపూర్ణ సతతం తుర్యత్వమాసాదితం వందే త్వాం మకరందనాథయతినం రక్షస్వదీనాంకితం. स्वरूपानंदान लिहिलेल्या 45 क्रमांकाचं जे पत्र आहे स्वरूप पत्र मंजुषेतील, त्या पत्रावर आपण आज साधना करणार आहोत. या पत्रावर किंवा या काव्यावर आपण अनेक वेळेला साधना केलेलीच आहे, तरी देखील आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला परत एकदा सांगतो. स्वरूपानंद असं म्हणतात की प्रत्येही म्हणजे नित्य रोज संध्या समयाला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जेव्हा प्रार्थनेची वेळ होते, प्रार्थनेची होता वेळा नित्य नेमे पाचारोनी तुम्हाला समीप आपुल्या बैसवितो. नित्य नेमानी मी तुम्हाला पाचारण करतो, बोलावतो आणि माझ्या समीप बसून घेतो. आपण या अर्थाने पाहू की स्वरूपानंद आपल्याला प्रार्थनेची वेळ जेव्हा होते तेव्हा संध्याकाळच्या वेळेला नित्य नेमानी बोलवतात, आपल्या व्यक्तिगत आपल्याला बोलवतात आणि आपल्या समीप बसवून घेतात, अशा प्रकारचा भाव आपण धरूया. स्वरूपानंदांच्या पावस मधल्या त्या खोलीत गेल्यानंतर ते आहेत या भावानी आपण तिथं पाहतो तर आपल्याला किती समाधान होत. पण आता आपल्याला अशी भावना करायची आहे की स्वरूपानंदांनी आपल्याला बोलावून घेतलं आणि आपण त्यांच्या सन्निध जाऊन बसलो. ते असं म्हणतात की ज्ञानदेव निवृत्ती दास तुकाराम रामदास रामकृष्ण परमहंस सद्भावे सर्वास बैसवितो विवेकानंद रामतीर्थ गौरांग प्रभु एकनाथ सर्वही दिसती आसनस्थ शांत प्रशस्त समयित्या अनेक सुहृत प्रियजन सकलास प्रेमे पाचारून सहजासनी बैसवोन सद्गुरु स्मरण करीतसे. ज्या प्रकारे आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे आणि आपण त्यांच्या निकट जाऊन बसलो त्यांनी आपल्याला बोलावलं आणि आपल्याला जणू एक महाठेवा सापडला कारण त्यांनी अनेक काही मंडळींना बोलावलेलं होतं. ते असं म्हणतात की ज्ञानदेवांना निवृत्तीदास ज्ञानदेव त्यांना मी बोलावतो. तुकाराम रामदास रामकृष्ण परमहंस विवेकानंद रामतीर्थ चैतन्य महाप्रभू असे सर्वजण मी मोठ्या आदरपूर्वक बोलवतो आणि मला त्या शांत प्रशस्त अशा समयी सर्व आपल्या आपल्या आसनावर बसलेले दिसतात. आपलं भाग्य आहे. आणखी काही सुहृद प्रियजनांना मी बोलवतो आणि सहजासनामध्ये बसून मी सद्गुरु स्मरण करतो असं ते म्हणतात. आपल्याला देखील या प्रकारात भाव ठेवून अशा सर्व संतांच्या बरोबर बसलेले आहोत आणि ध्यानाच्या पूर्वी सद्गुरु स्मरण करतो त्या प्रकारे आता ध्यानाच्या प्रक्रियेत आपल्यालाही सद्गुरु स्मरण करायचं आहे. ते असं म्हणतात की अशा प्रसन्न वातावरणामध्ये मन रंगून जातं आणि माझं सहज सोहम भजन सुरू होतं. ऐसे प्रसन्न वातावरण तेथ रंगोन जाय मन सहज चाले सोहम भजन धारणा ध्यान सुखे होय. सोहम भजन होतं त्यामुळं तो परमात्मा मी अशा प्रकारची धारणा देखील पक्की होते आणि धारणेच्या पुढे जाऊन ध्यान देखील सुखे नैव व्हायला सुरुवात होते. मनाचे मनपण जावे चित्त चैतन्यी समरस व्हावे तदाकारे विश्व आघवे वाटे मजसवे ध्यान करी. मन पवनाचा धरोनी हात प्रवेश करिता गगनात आकळे आत्मा सर्वगत येई प्रचित आपणाते. मन आणि पवन याचा हात धरून जेव्हा चिदाकाशामध्ये मी म्हणजे या प्रदेशामध्ये मी प्रवेश करतो तेव्हा सर्वगत असा आत्मा त्या ठिकाणी मला सापडतो. आत्मा सापडतो किंवा आत्मप्रचित येते ते असं म्हणतात की सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न गवसे रूप नामी बाणला रोमरोमी भाव ऐसा. अशा रीतीने आत्मरूप झाल्यामुळं तोच मी आहे म्हणजे आत्माच आपण आहोत. आपण शुद्ध आहोत बुद्ध आहोत नित्य आहोत इंद्रियांचे मनाचे बुद्धीचे स्वामी आहोत. जगत व्यापारापासून देह व्यापारापासून अलिप्त आहोत नामरूपातीत आहोत अशा प्रकारे स्वरूपाचा निश्चय माझ्या ठिकाणी पक्का होतो. गगन लंघोन या जावे अखंड आत्मरूपी रहावे विश्व आघवे विसरावे स्वयेची व्हावे विश्वरूप. त्या ठिकाणी चिदाकाशामध्ये आत्मभाव बळकट झाल्यामुळं आपोआपच गगन म्हणजे चिदाकाशाची किंवा शून्याची भावना नाहीशी होते आणि आत्मस्वरूपाचं भान निर्माण होतं. त्यावेळेला सर्व विश्व देखील विसरलं जातं. एक किंवा आपणच विश्वरूप झालेले आहोत अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. दोन यापैकी काही ना काही घडतं. सर्व विश्व विसरलं जाणं किंवा आपणच विश्वस्वरूप होणं हे जे सोहम बोधानी घडतं तो नाथ संकेतीचा नाथपंथीचा संकेत आहे असं स्वरूपानंद म्हणतात. नाथपंथामध्ये सांगितली जाणारी ही खूण आहे. ही खूण मोठ्या कृपाळूपणाने मला माझ्या सद्गुरूंनी दाखवली असं ते म्हणतात. त्यामुळं या ध्यानातून बाहेर पडत असताना मी त्यांना आदरपूर्वक वंदन केलं, त्यांनी माझ्या मस्तकावर त्यांचा वरद हस्त ठेवला आणि मला अभय दिलं, आशीर्वाद दिला. अशा प्रकारची ही साधना आहे. ही साधना करण्यासाठी मुख्यतः आवश्यक गोष्ट कोणती असेल तर स्वरूपानंदांनी जे सांगितलेलं आहे त्या क्रमाने अतिशय श्रद्धापूर्वक या पत्राला म्हणजे पत्रात लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याला अनुसरण. आपण जर अनुसरायला चुकलो राहून गेलं किंवा विरोधी प्रश्न निर्माण झाला तर तशा पद्धतीचं जे समाधान आहे ते समाधान आपल्याला लाभणार नाही. पण आपण सर्व या पत्राला उत्तम रीतीने अनुसरत हे ध्यान करू की जेणेकरून स्वरूपानंद स्वामीजी आणि सर्व संप्रदाय यांच्या कृपेनी आपल्यालाही हा नाथपंथींचा संकेत सद्गुरु कृपेनी समजेल. ही जी साधना आहे ही साधना एकदा वाचल्यानंतर सर्वांना मिळून एक सारखी करता यावी म्हणून जरी वाचून मी तुम्हाला ही साधना काय आहे हे सांगितलं असलं तरी देखील एक सारखी सर्वांची होण्याच्या दृष्टीने आणि कशानंतर काय करायचं हे काही काही मंडळींचं स्मरण थोडस कच्च असतं, सगळं आठवत नाही या दुसऱ्या दोषामुळं. मी सांगेन आणि त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आपण सर्वजण डोळे मिटून शांत बसू. स्वरूपानंद म्हणतात तसं संध्या समय आहे. सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि जेमतेम रात्र पडू लागलेली आहे म्हणून हा संध्या समय आहे. दिवस तर संपला आणि रात्र तर नुकतीच सुरू झाली. स्वरूपानंद असं म्हणतात की या संध्या समयाला मी नित्य प्रार्थनेला बसतो आणि त्यावेळेला नित्य नेमाने तुम्हाला पाचारतो, बोलावून घेतो आणि माझ्या समीप बसवतो अशी भावना करू. या हॉलमध्ये तुमच्या शेजारी पुढं माग जरी व्यक्ती बसल्या असल्या तरी देखील तुम्ही फक्त स्वरूपानंदांच्या सन्निध बसलेले आहात. डोळे मिटलेले आहेत. आता बाकी कोणाचं स्मरण नको. स्वरूपानंदांनी आपल्याला पाचारण केलं. आपण त्यांच्या समीप जाऊन बसलो. स्वामीजींच्या समीप जाऊन बसण्याचा मला काही वेळेला अनुभव आहे आला. त्यावेळेला कसं पवित्र वाटत. शांत वाटत. आपण जणू देवाच्या जवळ बसलेले आहोत. अशा प्रकारचा एक भाव मनामध्ये निर्माण होतो. या क्षणी आपल्या मनातही तसाच भाव आहे. आपलं भाग्य आणि पाठोपाठ आपल्या असं लक्षात येत की निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामकृष्ण विवेकानंद स्वामी रामतीर्थ चैतन्य महाप्रभु एकनाथ स्वामी महाराज असे विविध संत स्वरूपानंदांनी आमंत्रण दिल्यावरून आले आहेत. आणखी त्यांचे सुहृद प्रियजन तिथ उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीचा आपल्या अंतःकरणावर चित्तवृत्तीवर अतिशय सात्विक असा परिणाम झालेला आहे. स्वरूपानंद असं म्हणतात, अशा रीतीने सर्वांना सहजासनी बसण्याची विनंती करून मी सद्गुरु स्मरण करतो. आपण ही सद्गुरु स्मरण पूर्वक ध्यानाला सुरुवात करायची आहे. आपल्या सद्गुरूंना आपल्या समोर आपण ब्रह्मानंद स्वरूप आहेत, म्हणजे अविनाशी चैतन्य शांत प्रेम आनंद स्वरूप असे आहेत अशा भावामध्ये पाहू. परमसुख म्हणजे आत्मसुख प्रदान करणारे आत्मसुख प्रदान करण्याची इच्छा आणि कळकळ असणारे आत्मसुख प्रदान करण्याचं सामर्थ्य असणारे मूर्तिमंत ज्ञान देहवरवरचा संपूर्ण ज्ञानाने जणू भरलेला ब्रह्मतेने भरलेला द्वंद्वरहित हव नको सुख दुःख इत्यादी द्वंद्वांच्या बाबत सम असणारे या द्वंद्वांचे साक्षी गगनासारखे व्यापक मृदू सबाह्य भरून राहिलेले आहे. ते परमात्म तत्वच तू आहेस अशा गुरुवाक्यानी स्वतःच लक्षित होणार आहे परमात्म रूप. अद्वय एकत्वानी भरून राहिलेले नित्य अविनाशी विकाररहित स्थाणु अचल केवळ ज्ञप्ती मात्र असे शुद्ध ज्ञप्ती हे ज्यांचं स्वरूप असे देह मन बुद्धी सकट सर्व जगत व्यवहाराचे साक्षी भाव आणि अभाव याच्या पलीकडे असणारे नित्य भाव स्वरूप गुणातीत अशा सद्गुरूंना आपण स्मरू वंदन करू. सद्गुरूंच्या स्मरणाबरोबर आपोआप गुरुवाक्याचं स्मरण देखील येतच. ते परमात्म तत्वच तू आहेस असं गुरुवाक्य त्याला आपण दिलेला प्रतिसाद सोहम हंसहा इति तो परमात्माच मी आहे मीच परमात्मा आहे अशा प्रकारे मी तोच आहे. मी म्हणजे जीव रूपाने असलेला मी परमात्माच आहे. अहम सहा हंसहा हंस मी तो जीव हा परमात्मा आहे. निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित शाश्वत अहम सहा हंस 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 मी तो आहे आपल्या साध्या श्वासावर लक्ष ठेवा. साधा श्वास अगदी अल्प असतो, त्याला दीर्घता अजिबात नसते. हंस भावनेनी मी परमात्मा या भावनेनी श्वासाकडे लक्ष द्या. श्वास सोडताना हम आणि श्वास घेताना स असं म्हणा. नैसर्गिक छोटा श्वास सोडताना हम घेताना स हंस हंस इति. मी परमात्मा मी परमात्मा मी परमात्मा अशा प्रकारचा भाव बोध. सर्व लक्ष एकत्रित करा. अवांतर एकही वृत्ती उठू देऊ नका. ऐसे प्रसन्न वातावरण तेथ रंगोन जायमन सहज चाले सोहम भजन या भजनामुळे आपण परमात्मा अशी धारणा पक्की होते. अजून थोडा वेळ आपण असंच सोहम भजन करणार आहोत. श्वास सोडताना हम घेताना सहा सहा असं म्हणता म्हणता आपोआप उलटा जप सोहम सुरू होतो. दोन्हीचा अर्थ एकच. सोहमचा उलटा हौं सहा केला तरी चालेल, अर्थ तोच.
प्रकारे सोहम भजन करत असतानाच आपल्याला ध्यानपूर्व सोहमचे दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. नाभीस्थानापासून आज्ञाचक्रापर्यंत किंवा ब्रह्मरंध्रापर्यंत दीर्घ सोहमचे सुषुम्ना नाडीतून श्वास घेताना सो क्षण दोन क्षण चार क्षण श्वास रोधून धरायचे. त्यावेळेला परमात्मा भाव श्वास सोडताना हम नाभीस्थानापासून चिदाकाशामध्ये आपण जातो आहोत सो असं म्हणत परमात्मा स्वरूप होतो आहोत. हम म्हणत आपल्या मूळ ठिकाणी परत येतो आहोत. अशा प्रकारचे सहा सात दीर्घ सोहमचे श्वास आपल्याला घ्यायचे आहेत. पाच सहा सोहमचे दीर्घ श्वास घेऊन झाल्यानंतर सोहम करणं थांबवायचं. श्वासावर श्वास नैसर्गिक चालू राहील. तुमची सर्व जाणीव चिदाकाशामध्ये एकवटलेली आहे. तुम्ही परमात्मा स्वरूप आहात अशा भावाने चिदाकाशामध्ये तुम्ही थांबून राहायचं. श्वासाकडे पूर्ण दुर्लक्ष. आता तुम्ही चिदाकाशात आहात निर्गुण रूपाने. निराकार अक्षर अव्यक्त सत्ता मात्र अविनाशी चैतन्य मात्र जाणीव स्वरूप आनंद शांत स्वरूप
चिदाकाशाच्या खाली देह नाही असं समजा. इतके चिदाकाशामध्ये थांबून राहा. आत्मस्वरूप या क्षणाला आत्मरूप हा चालू क्षण संपला. आत्ताचा जो क्षण आहे चालू तेव्हाही असेच निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद असे युक्तीने काळाचे क्षण क्षण भाग कल्पा आणि एकाच सोहम भावामध्ये थांबून राहा. सोहम म्हणजे आत्मा तो मी. शुद्ध शुद्ध स्वरूप विकाररहित मलरहित
बुद्ध ज्ञान स्वरूप ज्ञेय स्वरूप ज्ञान गम्य ज्ञप्ति मात्र प्योर इंटेलेक्ट नित्य शाश्वत अविनाशी स्वामी इंद्रिय मन बुद्धिचा अधिष्ठाता मालक स्वामी अलिप्त विषय कर्म कर्मफल देह संग यापासून वेगळा न गवसे रूप नामी नाम रूपातीत चिदाकाशात सोहम भावनेनी युक्त। सोहम म्हणजे आत्मा तो मी, शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न गवसे रूपनामी। बाणला रोमरोमी भावायसा, चिदाकाशात सोहम भावनेनी स्थित। आत्मस्वरूपामध्ये स्थित देहाचा विसर, देहाचा सापेक्ष जगताचा विसर। किंवा आपणच आत्माच विश्व व्यापून राहिलेला आहे असा भाव। चिदाकाशात आत्मस्वरूपाचं भान, त्यामुळं विश्वाचा विसर किंवा आपणच विश्व नटून राहिलेले आहोत असा भाव, ऐसा नाथ पंथींचा संकेत दाविती सद्गुरु कृपावंत, कृपावंत सद्गुरुमुळ हा नाथपंथींचा संकेत प्राप्त झाला. मनश्चक्षूंसमोर सद्गुरूंना आणून सद्गुरूंच्या चरणांवर आपलं मस्तक आपण ठेवू. मस्तकी ठेवोनी वरद हस्त अभय देती मज लागी. सद्गुरु आपल्या मस्तकावर त्यांचा हात ठेवून आपल्याला अभय भाव प्रदान करत आहेत. चरणांवर ठेवलेलं आपलं मस्तक उचलून आपण परत एकदा सद्गुरूंना सद्गुरूंकडे पाहत वंदन करूया. आणि आपल्याला समजेल की स्वरूपानंदांच्या सन्निध आपण सद्गुरु स्मरण केलं, सद्गुरूंच्या आणि स्वरूपानंदांच्या सन्निध आणि अनेक संतांच्या सन्निध आपण ध्यानाला बसलो, साधना केली, या सर्वांच्या कृपेनी आणि सद्गुरु कृपेनी आपल्याला यथाशक्य आत्मबोध प्राप्त झाला. हा आत्मबोध शांती समाधान अंतरीचं सुख तसंच जपून ठेवत त्याचं स्मरण ठेवत हंस हंस अशा भावानी आपण हळूहळू सावध व्हायचं आहे. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपल्या चेहऱ्याला डोळ्याला त्याचा स्पर्श करून डोळे उघडायला हरकत नाही. अशा प्रकारे ही आनुषंगिक साधना एक तास कसा गेला ते कळलं देखील नाही. संतांच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य असत. हरी हरी. आता मिळालेली शांती समाधान आत्मभाव आपण झोपेपर्यंत तसाच टिकून ठेवू, सकाळी याच भावामध्ये आपल्याला जाग यावी याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. परत सकाळी ध्यानाकरता आपण इथे सगळे एकत्र येतोच आहोत. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय.